केपीकडून तुम्हाला मिळालेला पाठिंबा चा स्वरूप काय आहेत?
कोरोना काळात म्हणाल तर
कोविडच्या पूर्वी कसं होतं?
कोविडच्या पूर्वी
हां
म्हणजे मॅडम जर आल्या तर पहिल्यांदा वर्गात जातात, प्रशासकीय गोष्टींची ज्या आम्हाला माहिती तर देतात, वर्गात गेल्यानंतर प्रत्येक मुलाचं वैयक्तिक वाचन, त्याला येणाऱ्या गणितीय क्रिया हे बघतात. आणि हे बघत असताना जर एखादा मुलगा मागे असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही मेहनत घ्यायला पाहिजे आणि त्याला पुढे आणण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवायला पाहिजे याचं मार्गदर्शन ते करतात आणि त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होतो.
फायदा होतो. ते मॅडम आता नाही आहे, आता दुसरे मॅडम आहे का? आता दुसरे मॅडम आहे. हो, मग लॉकडाऊनच्या दरम्यान के पी सी संवाद कसा बसला तुमचा?
लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनच्या काळामध्ये काय होतं म्हणजे फोनवरूनच पाहिजे,
फोनवरून.
आणि आम्हाला सुरुवातीला ते आपलं 3-4 महिने टोटली लॉकडाऊन होतं, तेव्हा कोणीच कुठे
ते लॉकडाऊन काळात लॉकडाऊनच्या काळात कसा संवाद होता?
फोनवरूनच होता. आणि तरी आता आम्ही जवळपास होतो तर आता आमच्या मुलांना ऑनलाईनचा तसा विशेष फायदा होत नाही, विशेष करून जी पहिलीची मुलं होती त्यांच्यासाठी आमची फार मोठी म्हणजे कसरत होती की त्यांना कसं वाचन लेखन
कसं
करायचं. हो, मग आम्ही काय केलं की जेव्हा स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा आम्हाला यायचं होतं पण मुलांना यायचं नव्हतं शाळेत, मग दर महिन्याचा जो अभ्यासक्रम आहे की वाचा आणि लिहा, मग असं प्रत्येक समजा माझ्याकडे समजा त्यावेळेस 11 विद्यार्थी पहिलीला होते, तर त्या प्रत्येकाच्या घरी दर महिन्याला आम्ही एक वही पोचवायचं,
मराठीचे, गणिताचे
आणि इंग्रजीचे. घरी पोचवायचं, कारण मुलांना तर
बोलू शकत नाही
आणि पालक जे आहेत थोडेफार 8वी 9वी 10वीपर्यंत तरी शिकलेले आहेत, त्यांना सांगायचो हे वाचून लिहून त्याचा फायदा आम्हाला झाला.
मग के पी सी संवाद सांगा ना कसं होतं. हां, तुम्ही सांगत होतं ना की लॉकडाऊन दरम्यान तुम्ही घरी गेलं होतं मुलांचे, तसं द्यायला. मग के पी अजूनही तुमच्या शाळेला मार्गदर्शन करतात?
करतात, महिन्यातून 1-2 तरी के पी मॅडमची असते, आताच्या ज्या आहेत त्यांची असते. आणि मग ते आल्यानंतर पहिल्यांदा वर्गात शिरतात, कारण मुलांचा अभ्यास घेतात ते. आणि मग जर एखादा मुलगा असेल मागे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मग ते करतात. मग आमच्याकडे वेगवेगळे शैक्षणिक साहित्य आहे, त्याच्यातून मुलं कशी पुढे जातील का वगैरे मार्गदर्शन,
म्हणजे ते उपयोगी आहेत. के पींनी तुमच्या शाळेला किती भेट दिली कोविडच्या पूर्वी, म्हणजे एक महिन्यात कोविडच्या पूर्वी किती भेट द्यायचे?
महिन्यातून
एक किंवा दोन
एक
असते ना. आणि कोविडच्या दरम्यान काही आले होते का? कोपीची कसा संवाद झाला तुमचा?
म्हणजे जेव्हा लॉकडाऊन पूर्ण लॉकडाऊन होतो तेव्हा
बंद होता,
बरोबर. परंतु लॉकडाऊन थोडं शिथिल झाल्यानंतर आम्हाला येणे होतं, म्हणजे 100% नाही पण एक दिवस मी आले तर एक दिवस असं येणं होतच आपल्याला ना, त्यावेळेस मॅडम आहे तर त्यांनाही येणं तेव्हा बंधनकारक होतच, त्यामुळे तसा काय प्रश्न नाही.
तुम्हाला कसं कधी असं वाटलं ते मॅडमनी म्हणजे इन्स्पेक्टर सारखं वाटला की फ्रेंडली रिलेशन कसं होतं?
बघा
ना,
आम्हाला तरी कधी असं भीती त्यांची वाटली
नाही, वाटली ना भीती.
ते आल्यानंतर स्वतः मुलांच्या बेंचवर बसतात.
हां,
म्हणजे आताच्याही के पी मॅडम त्या स्वतः मुलांच्या बेंचवर बसतात, म्हणजे त्या मुलांनाही थोडी वेगळं आलं आज आपल्या शाळेमध्ये,
बरोबर,
असं जाणू देत नाही. आणि दुसरा महत्वाचं म्हणजे अशी बाहेरची कोणीतरी व्यक्ती आल्यानंतर मुलांना एक फरक पडतो की आमचा अभ्यास घ्यायला अजूनही कोणीतरी
येते बघायला.
हा, म्हणजे कसं आपल्या शिक्षकांची रोजची त्यांना सवय झालेली असते, परंतु जेव्हा दुसरी व्यक्ती येते त्यांना कळतं की आता आम्हाला अजून अभ्यास करायला पाहिजे, पुन्हा मॅडम कधी येतील असं
विचारतात मुलं. मग के पीने केलेल्या समर्थनाचे स्वरूप कसे होते आणि ते उपयोगी होते का, काही उदाहरण देऊ शकता तुम्ही?
आमच्या आता 2 महिन्यापूर्वी मी म्हणे की माझ्या वर्गामध्ये 5वीची मुलं आहेत, माझा तिकडे वर्ग आहे 5वी आणि 6वी, तर हर्ष कुंभारे नावाचा माझा एक विद्यार्थी आहे, त्याला सुरुवातीच्या काळामध्ये थोडा अक्षर वाचनामध्ये जेवढी अक्षरं झाली होती म्हणजे सिलॅबस प्रमाणे त्यात काही वाचताना त्याला प्रॉब्लेम्स येत होते, मग मॅडमने शेरा दिला की त्या विद्यार्थ्यासाठी अजून मार्गदर्शन करा. आणि त्यालाही वाटलं की मॅडम मी माझं नाव घेतलं बाई मुलींना, तर मग त्याच्यात फायदा होतो.
के पी तुम्हाला स्थानिक समस्यामध्ये मदत करण्याच्या सक्षम आहेत का?
हो आहे.
काही उदाहरण द्या.
स्थानिक समस्या म्हणजे आता समजा एखाद्या कधी कधी काही पालक आपण समजावून सुद्धा ऐकत नाहीत किंवा काही असेल कुठली तक्रार असेल एखादा विद्यार्थी समजा येत नसेल तेव्हा त्या स्वतः येऊन गृहभेटीसाठी येत. आता आमच्या स्वतःची शाळेची परसबाग पण
आहे. शिक्षकांना असे वाटते का की तुमच्या समोरच्या केपीने लक्षात घेतलाय समस्या? वाटतं असं हां. केपीशी तुमचे नाते कसे आहेत? ते केपी हे गुरु किंवा इन्स्पेक्टर सारखे वागले आहे? थोडा जास्त बोलू शकता तुम्ही हे विषयावर?
म्हणजे ते आमच्यासाठी एक गुरुच आहेत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी जरी गुरु असले तरी आमच्यासाठी ते गुरु आहेत. कारण आमच्या जर काही अडचणी असतील शाळे पातळीवर असतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील पालकांच्या बाबतीत असतील तर ते आम्हाला समजावून सांगतात. म्हणजे आता गेल्या महिन्यातच आमच्या माता पालकांचे जे काही आता FLN संदर्भात जे आता गट तयार केलेले आहेत त्या संदर्भात मी मीटिंग स्वतः मॅडमने हँडल केली इथे. म्हणजे प्रत्येक शाळेतच घेतात त्या. म्हणजे मातांना पण मार्गदर्शन करतात, शिक्षकांना तर करतातच पण पालकांना पण.
मग ती इथे किती शाळा आहेत? पहिली दुसरी म्हणजे किती किती पर्यंत आहे?
इथे चौथी पर्यंत.
पहिली ते चौथी पर्यंत. आणि किती मुलं आहेत?
53.
53. आणि शिक्षक?
शिक्षक
दोन.
आमच्याकडे
दोनच आहे.
आप कौन से क्लास में पढ़ाते हैं?
पहिली आणि तिसरी.
पहिली आणि तिसरी. आणि म्हणजे सगळं विषय तुम्ही एकटाच?
म्हणजे आमचं ट्रेनिंगच डीएड हा जो आमचा अभ्यास आहे ते त्याच्यामध्ये असं असतं की पहिली ते आठवीपर्यंत आम्ही सगळे विषय शिकवायचेच आहे. हो, 2 वर्षाचा
जो कोर्स आहे त्याच्यामध्ये. मग विचार कौन से इयर से पढ़ रहे हैं? पढ़ा रहे हैं कितना?
2003.
तुम्हें इतने असर शिक्षक लागला कामात 2003 मध्ये?
पहली शाम आज वेगळी होती.
कुठली होती ती?
दैसर तर्फे.
दैसर मध्ये तिथे पण तुम्ही टीचरच होतो ना?
तिथे टीचर.
मग असं बदली कशाला झाले?
तिथे माझी शाळा पण पहिली ते सातवीपर्यंत होती सुरुवातीला. माझं जॉइनिंगच तिथे होतं.
हां.
त्यानंतर 2013-14 मला दुसरी शाळा मिळाली. एडवर्ड म्हणून होती.
हां. तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालं आहे?
बी एड.
हां. ओके.
प्लस
डीएसएम बी झालं?
बी ए बी हो गया ना?
हां,
बी ए पण.
बी ए पण झालं? बी ए डी एड
आणि डीएसएम.
ओके. आणि शिक्षण जसे आपलं कम्प्लीट व्हा मग तुम्ही शाळेत लागला कुठल्या शाळे वर्षी? 2003 मध्ये. कुठं? दहिसर मध्ये. दहिसर ॲज अ टीचर. मग इथे कधी आला तुम्ही?
2019.
टीचर म्हणून. हे पालघर जिल्हा आणि ब्लॉक काय आहे?
पालघर.
क्लस्टर?
माकणी.
माकडी
नाही.
तुमचं नाव पूर्ण?
सुषमा जयराम पाटील.
वय?
49.
आणि हे स्कूलचा पत्ता काय आहे? नाव काय स्कूलचं आणि पत्ता?
ZP स्कूल ठाकूरपाडा.
ZP स्कूल ठाकूरपाडा. ठाकूरपाडा
ॲट उंबरपाडा. पोस्ट उंबर.
पोस्ट उंबरपाडा.
UP स्कूल काय आहे? अप्पर प्रायमरी. अप्पर प्रायमरी स्कूल.
प्री प्रायमरी राजन.
अप्पर प्रायमरी.
अप्पर प्रायमरी
पाचवी ते. हां.
सफाला स्टेशन आहे माकडे. तुम्ही गेले होते ना माकडे? तिथे पण आहे. त्याच्यानंतर माकून सार आगरवाडी तिथे तुम्हाला
मिळते.
10वी 12वी. म्हणजे आता 2003 पासून तुम्ही ॲज अ टीचर शिक्षक काम करता ना? म्हणजे तुमचा ॲज अ टीचर एक्सपीरियन्स सांगा ना, कसा तुमचा एक्सपीरियन्स आहे एवढा सालमध्ये तुम्ही टीचर आहे, 2003 पासून आता 22, तुमचा अनुभव काय आहे? काय
सांगा, पहिली शाळा ही माझी 7वीपर्यंत होती.
हो,
जेव्हा मी सुरुवातीला लागले जिल्हा परिषदेमध्ये तेव्हा माझ्याकडे 5वी 6वी 7वीचे मोठे वर्ग होते आणि 10 वर्ष मी त्या शाळेमध्ये काम केलं, पण मोस्ट ऑफ माझ्याकडे 6वी 7वीचे वर्ग होते. कारण नवीन शिक्षक असल्यानंतर कसं त्यांचं एक हे असतं इंग्लिश गणित त्यांच्याकडे होते. त्यानंतर मग तिथेही आम्ही अनेक उपक्रम राबवले, कारण मोठी शाळा असल्यामुळे विज्ञान प्रदर्शन आलं, वेगवेगळ्या स्पर्धा आल्या, मग त्या सगळ्यांमध्ये आम्ही सहभागी व्हायचो. नंतर जी 5 वर्ष काढली ती छोट्या शाळेमध्ये, त्याच ग्रामपंचायतमध्ये दुसरी शाळा होती भेंडवड, आणि तिथे मी प्रमुख टीचर होते.
प्रमुख टीचर
सर जसे आहेत तसे प्रमुख टीचर होते. आणि त्यानंतर आता आमच्या ऑनलाईन बदल्या झाल्या 2019 मध्ये, त्यावेळेस मला ही शाळा.
तुम्ही म्हणजे इकडे आला 2019 ला, इथला कसा वाटला तुम्हाला काही एक्सपिरियन्स?
पहिली शाळा जी माझी होती
हा
तारापूर, आणि माझं गाव इथे जवळच
आहे. तुमचं गाव इथेच आहे,
त्यामुळे मला रोज सकाळी जी 7:15 सगळं घर सोडायला लागायचं, लगेच 7 वाजायचं. आता त्यामुळे माझा प्रवास खूप कमी झाला.
म्हणजे कोविडच्या दरम्यान काय काय समस्या आल्या तुम्हाला?
ऑनलाईन कसं सगळ्यांकडेच मोबाईल होते नव्हते, काहींना रिचार्ज करायला पैसे नाही किंवा पालक मुलांच्या हातात मोबाईल देत
नव्हते,
अशा अनेक समस्या आहेत.
पालक वाटत ते गेम खेळत आहे, मग आता हे शाळा प्रोग्राम काय चालत आहे का
शाळेमध्ये? आता आपले
कार्यक्रम संस्था हा मी बन भारी संस्था कडून काय प्रोग्राम आहे इकडे?
म्हणजे आता आमच्याकडे गॅलेक्सी कंपनीकडून वह्या दिल्या जातात, त्याच्यानंतर जिजाऊ संस्था आहे त्यांनी मुलांना वह्या दिल्या, अशा काही स्वयंसेवी संस्था आहेत. आणि आमचे कार्यक्रम काय असतात की वेगवेगळ्या जयंत्या पुणे ते त्या साजऱ्या करतो, त्यावेळेस काही कार्यक्रम घेतले जातात. 26 जानेवारीला आमचा मोठा कार्यक्रम असतो, म्हणजे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही बसवतो. नंतर आता डिसेंबरमध्ये आमच्या ज्या माकणे केंद्रातल्या जेवढ्या शाळा आहेत तिथे आमचं समूह गायन नाट्य स्पर्धा, त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, ह्या सगळ्या स्पर्धा, नंतर खेळाच्या सुद्धा आपल्या लंगडी आहे, धावणे आहे, ह्या सगळ्या तिकडे केंद्र स्तरावर होतात. शाळेमध्ये तर घेतोच, पण बाहेर गेल्यानंतर मुलांना एक वेगळं स्टेज मिळतं की चला, आणि मग एक स्पर्धा निर्माण.
इथे काही संस्था आल्या होत्या का? संस्था कुठली संस्था होती ती?
म्हणजे मुलांना गॅलेक्सी कंपनी दरवर्षी नंतर जिजाऊ संस्था
आहे, अजून काही संस्था अजून कुठला दुसरा संस्था आहे?
गावातले स्थानिक लोक जे आहेत ते आपल्या
26 जानेवारी 15 वाजता देतात. और आपको टीचर असोसिएशन में काम कर रहे हैं क्या? मेंबरशिप और एनीथिंग टीचर यूनियन और टीचर असोसिएशन?
नहीं नहीं, दिस वन डिसिप्लिन.
और आपको ऐसा लग रहा है क्या अभी सिर्फ 2 टीचर पढ़ा रहे हैं ना, तो टीचर का नंबर और भी टीचर्स चाहिए?
2 शिक्षक आहे तुम्हाला वाटतं शिक्षक वाढ
होईल? आम्हाला पहिल्यापासूनच असं शिकवलेलं आहे की 4 वर्ग असले तरी तुम्हाला शिकवतात, आमचं ट्रेनिंगच असं. आणि इथे पटसंख्येवर शिक्षक असतो, जर 30 वर्ग म्हणजे गेले तर 2 शिक्षक, 30 पर्यंत असेल तरी 2 शिक्षक, पण 3रा शिक्षक हा म्हणजे 60 वर गेले.
असं
पहिले जेव्हा पढाय ते उसी स्कूल में कितना शिक्षक था?
3.
कारण मुलांची पटसंख्या कमी आहे, शिक्षक हे तुम्हाला वर्गाच्या येतेवर मिळतच नाही, तुमच्या पटसंख्येवरच मिळेल. तिथून जे मंजूर पद असतात त्याप्रमाणेच ते भरले, त्याच्या व्यतिरिक्त ते भरत नाही, जे एक्स्ट्रा टीचर नाही करू शकत शासनाच्या नियमानुसार. त्यानुसार आपल्यालाही वाटतं की प्रत्येक वर्गाला जर एक शिक्षक असेल तर मुलांना जास्त आपण न्याय देऊ, पण तेवढी मग विद्यार्थी संख्या पण पाहिजे, एका वर्गात किमान 30 विद्यार्थी.
काही संस्थाकडून तुम्हाला कुठलीही ट्रेनिंग मिळाली होती का इकडे?
ट्रेनिंग म्हणजे आमचे
शिकवण्याचा
ट्रेनिंगच
असतात. काय होतं ते?
आता हे म्हटलं काय तर बरेचसे ट्रेनिंग ऑनलाईन झाले, नाही तर मग आमच्या गणित पेटी आहे, भाषा पेटी आहे, इंग्रजी पेटी आहे, त्यांचे असतात. किंवा नवीन अभ्यासक्रम आला की त्याचे ट्रेनिंग आम्हाला दिले जातात.
ते शिकवतात कसल्या प्रकारे थोडं जास्त सांगू शकतो?
म्हणजे म्हणजे आता नवीन समजा पुस्तक आलं तर त्यातला प्रत्येक जो घटक आहे तो कशा पद्धतीने शिकवायचा, काय घ्यायचंय त्याच्यामध्ये, मुलांच्या मनामध्ये उतरण्यासाठी तुम्हाला काय काय उपक्रम घ्यायचे त्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. आणि आपल्या जर समजा ते घटक समजत नसेल किंवा काही समस्या असेल तर त्याच्याकडे आपण माणूस
क्लासरूम है ना, अभी दो ही क्लासरूम है तो 53 स्टूडेंट्स है, 4 क्लास है, तो आपको क्या लग रहा है इसके अगर क्लासरूम का नंबर बढ़ाना है कि आप लोग इसके बारे में कुछ लेटर और ऐसा कुछ दिया है जो हायर ऑफिस, हायर ऑफिस
लेटर
शासनाकडे
Anything else?